आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 लोकसभेत सादर. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिरती आणि स्थायी भरारी पथकं तयार करण्यात येणार असल्याची आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांची पत्रकार परिषदेद्वारा माहिती. विजय दिनानिमित्त 1971 पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांना देशभरातून आदरांजली. आणि 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारताचा मलेशियावर 315 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 सादर केलं. हे विधेयक 20 वर्ष जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 मनरेगाची जागा घेईल. हे विधेयक ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देईल. त्याचबरोबर विकसित भारत 2047 अनुषंगानं एक आधुनिक वैधानिक चौकट तयार करेल. हे मनरेगा विधेयकापेक्षा एक मोठं आणि सुधारित विधेयक असेल. संरचनात्मक त्रुटी दूर करून रोजगार निर्मिती, पारदर्शकता, नियोजन यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे विधेयक असेल. या नवीन विधेयकाचा उद्देश मजुरांना अधिक हमी, चांगलं वेतन, कामाच्या ठिकाणी संरक्षण तसंच वेतनात अधिक पारदर्शक अंमलबजावणी असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मनरेगाचं नाव बदलण्याच्या सरकारच्या निर्णयावरून काल जोरदार टीका केली. संपूर्ण जगात ख्याती असलेल्या महात्मा गांधींचं नाव काढून टाकण्यामागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे असा प्रश्नही गांधी यांनी विचारला. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नागपूर शहरामध्ये 24,83,000 मतदार असून याकरता सुमारे 3,100 मतदान केंद्र राहणार आहेत. आदर्श आचारसंहितेचं पालन होण्याकरता फिरते तसंच स्थायी भरारी पथकं तयार करण्यात येणार आहे अशी माहिती मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ज्या मतदार याद्यांमध्ये संभाव्य दुबार मतदार नोंदी आहेत त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त चौधरींनी दिली.
दुबार याच्या बाबतीमध्ये आयोगाने एक घेतलेलं आहे की काही जे वाटतात की संभाव्य दुबार आहे तशी एक स्वतंत्रपणे यादी आम्हाला दिलेली आहे. त्याचं व्हेरिफिकेशनचं काम जे आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे. त्याचं आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण कन्सेंट फॉर्म प्रमाणे एका त्याला मतदार केंद्राशी निगडीत ठेवू, दुसऱ्या मतदार केंद्रावर त्यांना वोटिंग अलाउड नसणार आहे. आपण त्यांना जे आयोगाकडून आलेली यादी आहे त्याच्यामध्ये त्यांना संभाव्य दुबार जे आहे ते शिक्का मारतो आणि त्याची एक कार्यपद्धती दिली आहे की असे मतदार मतदान केंद्रामध्ये आले तर कशा पद्धतीने त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं याच्याबद्दल आयोगाच्या अतिशय क्लिअर सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत.
या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा 15 लाख असून निवडणूक जाहिरातीच्या प्रमाणीकरणाकरता मनपा स्तरावर माध्यम नियंत्रण समितीत देखील राहणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. नागपूर महानगरपालिकेसाठी 38 प्रभागातील 151 सदस्यांकरता ही निवडणूक असणार आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात 12,26,690 पुरुष तर 12,56,106 इतकी स्त्री मतदारांची संख्या आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंदाजे 18,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा घ्यावी लागणार आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया पारंपरिक म्हणजेच ऑफलाईन पद्धतीनं होणार असून निवडणूक विषयक विविध परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या वापरल्या जातात. मात्र त्यातल्या दुबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगानं पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर 2 स्टार असलेलं चिन्ह नमूद करण्यात आलं आहे. असे मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करतील याबाबत स्पष्टता आणण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. असा अर्ज भरू न शकलेल्या उमेदवारांना मतदानासाठी केंद्रावर गेल्यानंतर हमीपत्र भरून द्यावं लागेल. तसंच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच संबंधित केंद्रावर मतदान करता येईल असं वाघमारे यांनी काल स्पष्ट केलं. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरातील भाजपच्या गणेशपेठ येथील मंगलम कार्यालयात या मुलाखती घेण्यात येत आहेत. आतापर्यंत तब्बल 1489 इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. चार प्रभाग पद्धतीनुसार होणाऱ्या 151 जागांच्या या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये 5 तर काही ठिकाणी तब्बल 30 उमेदवार इच्छुक असल्याचं चित्र आहे. मात्र अनुभव आणि नव्या जोशाचा समतोल राखत काही माजी नगरसेवकांसह अनेक तरुणांना उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे एकूण 3 सर्वेक्षण झालेले आहे. पहिल्या सर्वेक्षणमध्ये भाजपची शहरातली स्थिती काय, दुसऱ्या सर्वेक्षणमध्ये काही पक्ष न्यूट्रलाइज झालेले आहेत, त्याचा काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, फायदा कोणाला होणार आहे या दृष्टीने, आणि तिसरा म्हणजे आमचे उमेदवार कोण असायला पाहिजे या दृष्टीने एक सर्वे होणार आहे, आणि त्याच्यातच विरोधी पक्षाचा कोण उमेदवार होऊ शकते हे सुद्धा त्या सर्वेचा आमचा एक भाग राहणार आहे, आणि या दोघांच्या सामंजस्य साधून आम्ही उमेदवारीचा निर्णय घेणार आहोत.
तसंच मागील निवडणुकीत जिंकून आलेल्या जागांच्या आधारे महायुतीचा निर्णय घेतला जाईल. अधिक जागांची मागणी झाल्यास याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असंही तिवारी यांनी स्पष्ट केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुती विजयी होईल आणि अनेक ठिकाणी महायुतीचे महापौर असतील असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 51% अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल असा ठाम दावा त्यांनी केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. युवा स्वाभिमान पक्ष गेल्या 15 वर्षांपासून महायुतीचा भाग असून अमरावतीतही महायुतीतूनच निवडणूक लढवली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. आगामी महानगरपालिका निवडणुकांनिमित्त आज मुंबई इथं नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी राज्य विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि नागपूरसाठी काँग्रेसचे निरीक्षक रणजित कांबळे यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी मित्रपक्षांसोबत भक्कम आघाडी, निवडणूक रणनीती आणि सक्षम उमेदवारांची निवड या विषयांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा केली. या निवडणुकीत नागपुरात बदल निश्चित असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. आज विजय दिवस आहे. 1971 पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारतीय जवानांनी आपलं अतुलनीय शौर्य आणि बलिदान यांच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला होता आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विजयात आपलं बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीप्रती असलेली त्यांची निष्ठा देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील असं राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या. 1971 युद्धात भारताला चारही दिशेनं संकट असतानाही भारतीय सैनिकांच्या अदम्य साहसामुळे आपण हे युद्ध जिंकलं. या युद्धातील पराक्रमामुळे भारतीय सैन्याचं मनोबल, समर्पण, देशभक्ती आणि अचूक नियोजन याचं जगापुढे उदाहरण निर्माण झालं अशा भावना विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एनसीसी छात्रसैनिकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. वर्धा जिल्ह्यातील यशवंत महाविद्यालय देवळी इथं एनसीसीतर्फे विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी एनसीसी छात्रसैनिकांनी 1971 युद्धातील अभिमन्यू ही नाटिका प्रस्तुत केली आणि त्यातून परमवीर चक्र विजेते लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखावत आणि महावीर चक्र विजेते मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांची पराक्रमगाथा सादर केली. 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं मलेशिया विरुद्धचा सामना 315 धावांनी जिंकला. भारतानं मलेशियापुढे विजयासाठी 409 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मलेशियानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 408 धावा केल्या. त्यात अभिज्ञान कुंडूच्या नाबाद 209 धावांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्युत्तरात मलेशियाचा संपूर्ण संघ 93 धावांवर बाद झाला. दीपेश देवेंद्रन यानं सर्वाधिक 5 बळी घेतले. हवामान. विदर्भात आज गोंदिया इथं 8.4 सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नागपूर इथं 9.6 इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. भंडारा आणि यवतमाळ इथं 10°, गडचिरोली इथं 10.6, वर्धा इथं 10.8 आणि वाशिम इथं 10.2 इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 लोकसभेत सादर आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिरती आणि स्थायी भरारी पथकं तयार करण्यात येणार असल्याची आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांची पत्रकार परिषदेद्वारा माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.